जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास पहिला, आत्मानात्म विवेक। श्री राम, आत्मानात्मा विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरो न सदृढ धरावा जीवा मध्ये श्रीराम। आत्मा कोण अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावधायिका श्रीराम। चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी, वर्तती आता श्रीराम। नाना प्रकारींची शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तया मध्ये निर्धारे आत्मा कवणो श्रीराम। दृष्टीमध्ये पाहातो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता श्रीराम। घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो जाणोनी शब्द श्रीराम। सावधान आणि चंचळ, सहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा श्रीराम। पाये चालवी हात हालवी, भ्रुकुटी पालवी डोळा घालवी, संकेत खुणा बोलवी तोची आत्मा श्रीराम। धिटाई लाजवी खाजवी, खोकवी वोकवी थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा श्रीराम। मूळ मूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा श्रीराम। एके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे वोळखे, संतोष पावे आणी धाके तोची आत्मा श्रीराम। आनंद विनोद उदेग चिंता, काया छाया माया ममता, जीवित्वे पावे नाना वेथा तोची आत्मा श्रीराम। पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा श्रीराम। युद्धे होता दोहीकडे, नाना शरीरी वावडे, परस्परे पाडी पडे तोची आत्मा श्रीराम। तो येतो जातो देही वर्ततो, हासतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापासारिखा श्रीराम। होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट, न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा श्रीराम। धीर उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उचक आणि सहिष्ण तोची आत्मा श्रीराम। विद्या कुविद्या दोहीकडे, आनंद रूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा श्रीराम। निजे उठे बस बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोई रे धाये रे केले तोची आत्मा श्रीराम। पोथी वाची अर्थसंगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद वेवाद वाऊगे तोची आत्मा श्रीराम। आत्मा नसता देहांतरी, मगते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काही श्रीराम। येके विण येक काये, कामानये वाया जाये, म्हणोनी हा उपाये देह योगे श्रीराम। देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी श्रीराम। पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टये सर्व ईश्वर धरता श्रीराम। त्रिगुणापरता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार येथून झाला श्रीराम। बरवे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचळ रूप येते काही प्रत्ययासी श्रीराम। मुळी हून सेवटवरी, ब्रह्मादी पिल्पिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरी जाणिजे ऐसा श्रीराम। जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले श्रीराम। स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्य गर्भ खंडिले विवेकाने श्रीराम। अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती भावया निवृत्ती निरूपण ऐका श्रीराम। आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचळात्मा प्रत्यया आला, पुढिले समासी निरोपिला सारासार विचार श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास दुसरा, सारासार निरूपण। श्रीराम ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा श्रीराम। दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार श्रीराम। मागा आत्मानात्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखोन सांडिला, आत्मा जाणता लागला मुळीच मूळ हतंतू श्रीराम। मुळी जे राहिली वृत्ती, जाली पाहिजे निवृत्ती, सारा सार विचार श्रोती बरा पाहावा श्रीराम। नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी श्रीराम। हेत म्हणजे जो तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते श्रीराम। चळे म्हणोनी ते चंचळ, न चळे म्हणोनी निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयेसी श्रीराम। ज्ञान आणि उपासना दोनी एकची पाहाना, उपासने करिता जना जगोदो जगोद्धार श्रीराम। द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानघन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता बरे पाहा श्रीराम। त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पाहा बहुतमते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे श्रीराम। नासिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे श्रीराम। नित्य निश्चये केला, संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वाहावला महामृगजळी श्रीराम। क्षयेची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई, तेथे होत संदेह नाही निर्विकारी श्रीराम। जे उदंड घनदाट आद्य मध्य सेवट, अचळ अढळ अतुट जैसे तैसे श्रीराम। पाहाता जैसे गगन, गगनाहून ते सधन, जनचि नाही निरंजन सदोदित श्रीराम। चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हातो अवघाच पूर्वपक्षु, निगुणठाईचा अलक्षु लक्षवेना श्रीराम। संग त्यागे विण काही, परब्रह्म होणार नाही, संगत्याग करून पाही मौन्य गर्भा श्रीराम। निरशता अवघेची निरशले, चंचळ तितुके निघोन गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार श्रीराम। आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे श्रीराम। सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहाता स्थिती ऐसी सहजच होते श्रीराम। साधक असोन ब्रह्म उरले, तेथे वृत्तीशून्य झाले, सारा सार विचारिले येणे प्रकारे श्रीराम। ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, डहुळेना ना निवळेना परब्रह्मते श्रीराम। दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जाईना परब्रह्मते श्रीराम। ते भिजेना ना वाळेना, ते विझेना ना जळेना, जयास कोणीच नेईना परब्रह्मते श्रीराम। जे सन्मुख चहूकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी श्रीराम। निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत, येर अवघेची असंत भ्रमरूप श्रीराम। खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षवंत म्हणावे, असार सांडूनी सार घ्यावे परब्रह्मते श्रीराम। जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे श्रीराम। वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तद्रूपता विवरावी, विवरता हेतुनुरावी ते तद्रूपता श्रीराम। सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप, सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप, तत्वनिर्शना उपरी श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सारा सार निरूपण नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास तिसरा, उभारणी निरूपण। श्रीराम ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम। ऐसेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावधायिका श्रीराम। परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयास बोलिजे केवळ आदि नारायण श्रीराम। मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणजे षड्गुणेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पाहा श्रीराम। ऐलीकडे गुणक्षोभिणे, तेथे जन्म घेतला त्रिगुणे, मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम। अकार उकार मकार तिन्ही मिळोन ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला श्रीराम। आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्मवायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला श्रीराम। वायोचा कातरा घसवटे, तेणे उष्मे वन्ही पेटे, सूर्यबिंबते प्रगटे तये ठाई श्रीराम। वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळोन भूगोळ निर्माण झाला श्रीराम। त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती श्रीराम। पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांसे तरंग, नाना स्वादते मग फळे झाली श्रीराम। पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना ध्यान्ये अन्ने केवळे तेथून झाली श्रीराम। अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची श्रीराम। अंडज जारज श्वेतज उद्विज, पृथ्वी पाणी सकळांसे बीज, ऐसे हे नवलचोज सृष्टी रचनेचे श्रीराम। चारी खाणी चारी वाणी, चौऱ्यासी लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोक तिने पिंड ब्रह्मांड श्रीराम। मुळी अष्टधा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी श्रीराम। नभे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यये घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यये घ्यावी श्रीराम। जे आपल्या प्रत्यया येना ते अनुमानिक घ्यावेना, प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाये नाही श्रीराम। व्यवसाये प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती, प्रचिती विण अनुमाने असती ते विवेकहीन श्रीराम। ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकळित बोलिला प्रकार, आता विस्ताराचा संहार तोही ऐका श्रीराम। मुळापासून शेवटवरी अवघा आत्मा रामची करी, करी आणि विवरी येथा योग्य श्रीराम। पुढे संहार निरोपिला श्रोती पाहिजे ऐकिला, इतुक्या उपरी जाला समास पूर्ण श्रीराम। इति श्री दासबोध गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास चौथा, प्रलय निरूपण। श्रीराम पृथ्वीस होईल अंत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला श्रीराम। शतवरुषे अनावृष्टी तेणे जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्ठी भूमीची तरके श्रीराम। बारा कळी सूर्यमंडळा किरणापासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होये श्रीराम। सिंधुरवर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणिवरा, तो आहाळो न सरारा विषवमी श्रीराम। त्या विषाच्या ज्वाळा निघती तेणे पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक श्रीराम। तेथे महाभूते खवळती प्रळलये वात सुटती, प्रळलये वा पावक वाढती चहूकडे श्रीराम। तेथे अकरा रुद्र खवळले बारा सूर्य कडकडिले, पावक मात्र एकवटले प्रळये काळी श्रीराम। वायो विजांसे तडाखे तेणे पृथ्वी अवघी तरखे, कठिणत्व अवघे चिफाके चहूकडे श्रीराम। तेथे मेरुची कोण गणना कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस जाली श्रीराम। पृथ्वीने वीरी सांडली अवघी धग धगा ये मान जाली, ब्रह्मांड भटी जळोन गेली एक सरा श्रीराम। जळोनी वीरी सांडली विशेष महावृष्टी जाली, तेणे पृथ्वी विराली जळामध्ये श्रीराम। बाजला चुना जळी विरे तैसा पृथ्वीस धीर न धरे, विरी सांडूनी आत्वरे जळी मिळाली श्रीराम। शेष कूर्म वाराह गेला पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळून गेली श्रीराम। तेथे प्रळये मेध उचटलले कठिण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडिले ध्वनिघोष श्रीराम। पर्वत प्राये पडती गारा पर्वत उडती ऐसा वारा, निबिडतया अंधकारा उपमाची नाही श्रीराम। सिंधू नद्या एकवटल्या नेणो नभी हून रिचवल्या, संधित नाही धारा मिळाल्या अखंड पाणी श्रीराम। तेथे मछ कूर्म सर्प पडती पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती जळात पडे श्रीराम। सप्त सिंधू आवरणे गेले, आवरण वेळे मोकळे झाले, जळरूप झालिया खवळले प्रळये पावक श्रीराम, ब्रह्मांडा ऐसा तप्तलो हो शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे श्रीराम, तेने आटोन गेले पाणी असंभाव्य माजला वन्ही, तया वन्नीस केली झडपणी प्रळयवाते श्रीराम, दीपास पालव घातला तैसा प्रळये पावक विझाला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य श्रीराम, उदंड पोकळी थोडा वारा तेने वितळोन गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला श्रीराम, महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही श्रीराम, दृश्य हल कालोळे नेले जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्मते श्रीराम, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रळये नाम समास चौथा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास पाचवा, कहाणी निरूपण। श्रीराम कोणी एक दोघे जण, पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभिली श्रीराम, श्रोतापुसे वक्तयासी कहाणी सांगाजी बरवीसी, वक्ता म्हणे श्रोतयासी सावधैके श्रीराम, येके स्त्री पुरुषे होती उभयेता मध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही श्रीराम, ऐसा काही एक काळ लोटला तयास एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्ववीशी श्रीराम, पुढे त्यासही झाला कुमर तो पित्या हून आतुर, काही तदर्ध चतुर व्यापकपणे श्रीराम, तेने व्याप उदंड केला बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे श्रीराम, त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहार करी श्रीराम, पिता उगाच बैसला लेके बहुत व्यापकेला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र श्रीराम, ना तू त्यांचे अर्ध जाणे पण तू तो काहीच नेणे, चुकता संहारणे महाक्रोधी श्रीराम, लेक सकळांचे पाळण करी ना तू मेळवी वरीच्यावरी, पण तू चुकल्यास संहार करी अकस्मात श्रीराम, नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झाला, ऐसा बहुत काळ गेला आनंदरूप श्रीराम, विस्तार वाढला गणवेना वडिलास कोणी समानीना, परस्परे किंतमना बहुत पडिला श्रीराम, उदंड घर कळ्ळो लागला तेने कित्येक संहार झाला, विपट पडले थोर थोराला बेबंद झाले श्रीराम, नेणपणे भरी भरले मग ते अवघेच संहारले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे श्रीराम, बाप लेक नातू पणतू सकळांचा जाला निपातू, कन्या पुत्र हेतू मातू अणमात्र नाही श्रीराम, ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने श्रीराम, ऐसी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते, इतुके बोलोन गोसावीते निवांत झाले श्रीराम, आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणी तरी श्रीराम, चुकत वाकत आठवले इतुके संकळित बोलिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम। ऐशी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेची करीती श्रीराम। त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलिजे श्रीराम। निरूपणी प्रत्यये विवरावे नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता वावे निस्संदेह श्रीराम। विवरो न पाहाता अष्टदेह, पुढे सहजची निस्संदेह, अखंड निरूपणे राहे समाधान श्रीराम। तत्वांचा गलबला जेथे निवांतकैचे असेल तेथे, या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे श्रीराम। ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद, पुढिले समासी लघुबोध सावधायिका श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काहाणी निरूपण नाम समास पाचवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।